मंडळी मंगळवार दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनाचं औचित्य साधून रेडिओ तेरणा 90.4 FM युनिसेफ सेंटर फॉर सोशल बिहेवियर चेंज कम्युनिकेशन आणि जयप्रकाश माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर यांच्या संयुक्त विद्यमानं बाल विवाह आणि त्याचे परिणाम या विषयावर वक्तृत्व निबंध आणि काव्यवाचन स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं. विशेष म्हणजे या विषयावरील सर्वच स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारली. या कार्यक्रमासाठी माननीय सुभाषदादा कोळगे अध्यक्ष डॉ आंबेडकर बालविकास संस्था रुईभर श्री कुंभारसाहेब ग्रामसेवक रुईभर प्राचार्या श्रीमती एस एस साळुंखे तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य श्री विक्रमसिंह मानेसर रेडिओ तेरणाचे स्टेशन डायरेक्टर संजॉय मैंदर्गे प्रोग्राम मॅनेजर रमेश पेठे आणि प्राध्यापक निंबाळकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमाच्या बक्षीस वितरणाप्रसंगी रेडिओ तेरणाचे स्टेशन डायरेक्टर संजॉय मैंदर्गे यांनी हा कार्यक्रम आयोजित करण्यामागील हेतू तसेच बाल विवाह हा एकूणच किती धोकादायक असून विद्यार्थ्यांनी जागरूक राहण्याचा सल्ला यावेळी दिला.
प्रज्ञासूर्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचं आज खरं तर सुवर्णयोग आहे आणि या निमित्तानं आज आपण या ठिकाणी निबंध स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा आणि वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. रेडिओ तेरणा 90.4 FM युनिसेफ सेंटर फॉर सोशल बिहेवियर चेंज अँड कम्युनिकेशन तसेच जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय रुईभर यांच्या संयुक्त विद्यमाने आपण हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि आमचा एकच उद्देश होता की युनिसेफनं जो आम्हाला प्रोजेक्ट दिलेला होता की बालविवाहाची जी संख्या आहे ती संबंध महाराष्ट्रामध्ये बीड जिल्हा आणि आपली उस्मान जिल्हा याच्यामध्ये जास्त आहे. आपल्याकडे साधारणतः 29.7% असं जवळपास बालविवाहाचं प्रमाण आहे आणि हे प्रमाण रोखण्यासाठी आणि मुलींना एम्पॉवर करणं, त्यांना सुशिक्षित करणं, त्यांना पुढच्या ध्येयासाठी प्रेरित करणं, त्यांना चांगल्या प्रतीचं शिक्षण देऊन त्यांना एक उत्तम नागरिक घडवणं यासाठी अशा पद्धतीचे प्रोजेक्ट चालवावेत अशा पद्धतीनं युनिसेफनं सांगितलं. रेडिओ तेरणाची स्थापना ही 1 वर्षापूर्वी झालेली आहे. आपल्या उस्मान जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय डॉक्टर श्री पद्मसिंहजी पाटील साहेब हे तेरणा पल्वी चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष आहेत, त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माननीय आमदार श्री राणा जगजितसिंह पाटील साहेब यांच्या प्रेरणेनं रेडिओ तेरणाची जी सुरुवात आहे ती आपण 16 डिसेंबर 2021 रोजी केलेली आहे. 8 दिवसांमध्ये आपण प्रथम वर्धापन दिन साजरा करणार आहोत आणि रेडिओ तेरणाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी शिवार वार्ता असेल, महिलांसाठी मी स्वामिनी आहे, युवकांसाठी युवा स्पंदन आहे, तेरणेची प्रेरणा कार्यक्रम आहे, अशा नानाविध कार्यक्रमांचा उपक्रम चालू असतो. रेडिओ आता पारंपरिक सेटवर कमी ऐकला जातो म्हणून आम्ही ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर पण आहोत. आपल्या घरी आपल्या पालकांकडे जर अँड्रॉइड मोबाईल असेल तर मोबाईलवर आपण रेडिओ तेरणा 90.4 हे टाईप करा प्ले स्टोअरवर आणि तो ॲप डाउनलोड करा आणि आपल्या घरामध्ये गावामध्ये आपण क्रिस्टल क्लिअर आवाजामध्ये रेडिओ तेरणा ऐकू शकता. तर अशा पद्धतीनं रेडिओ तेरणाच्या माध्यमातून आम्ही नानाविध कार्यक्रमांचं आयोजन करतो. त्यातलाच हा एक उपक्रम आहे की आपल्या सर्वांना याचं ज्ञान व्हावं की सध्या नेमकी परिस्थिती काय आहे बालविवाहाच्या संदर्भातली आणि आपले आई वडील सुद्धा जर या बाबतीमध्ये जागरूक नसतील तर ते आपल्या माध्यमातून जागरूक व्हावेत या दृष्टिकोनातून आम्ही जयप्रकाश विद्यालयाच्या माननीय कोळगे साहेबांना, रामदास अण्णांना आम्ही फोन केला आणि त्यांनी याला लगेच स्वीकृती दिली. त्याबद्दल मी खरं तर त्यांचे रेडिओ तेरणा आणि तेरणा पल्वी चॅरिटेबल ट्रस्ट तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीनं आभार व्यक्त करतो की त्यांनी आपल्या सर्वांच्या समोर रेडिओ तेरणाला रिप्रेझेंट करण्यासाठी आम्हाला संधी दिली आणि या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांशी संवाद साधण्याची आम्हाला संधी दिली. तेव्हा आपण सर्वांनी या स्पर्धेमध्ये सहभागी झालेला आहात. जेवढे सगळे स्पर्धक सहभागी झालेले आहेत त्यांना आपण सहभागाचं प्रमाणपत्र देणार आहोत. त्यासोबत जे प्रथम, द्वितीय, तृतीय आलेले आहेत त्यांना एक पारितोषिक, एक गिफ्ट देणार आहोत छोटंसं आणि त्यासोबत प्रमाणपत्र पण देणार आहोत, जेणेकरून आपला हा जो आवाज आहे तो युनिसेफपर्यंत जाईल आणि युनिसेफला पण लक्षात येईल की उस्मानाबाद जिल्ह्यातील एक छोटंसं रुईभर गाव आणि या गावामध्ये एक अतिशय चांगल्या प्रकारची शाळा गेल्या 42 वर्षापासून चालते असं मला माननीय सुभाषदादांनी सांगितलं. हजारो विद्यार्थी इथून घडलेले आहेत. आपल्याच शाळेचे तिरुपती काकडे हे सध्या ॲडिशनल पोलीस अधीक्षक आहेत. अनेक असे आपल्या इथून चांगले चांगले शिक्षक घडलेले आहेत, अधिकारी घडलेले आहेत. अशी ही आपली शाळा आहे आणि या इथल्या ज्ञानदानाचा, इथल्या सर्व शिक्षक वृंदांच्या जे ते ज्ञानदानाचं कार्य करतात त्यांचा आपण उपयोग करावा आणि आपल्या आयुष्यातली जी चांगल्यात चांगली संधी आहे त्याला आपण मिळवण्याचा प्रयत्न करावा, त्या संधीला ग्रॅप करण्याचा प्रयत्न करावा अशी मी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना, आमच्या खास करून मैत्रिणींना विनंती करतो आणि आपण या बालविवाहाच्या स्पर्धेमध्ये सहभागी होऊन रेडिओ तेरणाला जे सहकार्य केलं त्याबद्दल मी धन्यवाद व्यक्त करतो.
शालेय स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या वक्तृत्व असेल किंवा निबंध स्पर्धा असतील याचं लिखाण जर आपण करत असाल आणि त्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात तर नोकरी किंवा मिळणाऱ्या पॅकेजमध्ये त्याचा जास्तीचा फायदा होऊ शकतो असं मत यावेळी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आणि तेरणा अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विक्रमसिंह मानेसर यांनी व्यक्त केलं.
एक लक्षात घ्या की आता सरांनी सांगितलं की इथं विद्यार्थिनींची संख्या जवळपास 450 आसपास आहे आपल्या जय प्रकाश विद्यालयामध्ये. ही एक गर्वाची गोष्ट आहे आणि तुमच्या माध्यमातून पण याला चांगल्या प्रकारे प्रतिबंध होऊ शकतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हे शाळा अतिशय नामांकित आहे आणि आम्ही आमचा हे कार्यक्रम घेण्यासाठी आपण लगेच परवानगी दिली आणि आम्ही पण इथं इथं कार्यक्रम घेण्यासाठी उत्सुक होतो. ही एक पण मला एक गर्वानं सांगा वाटतं आपल्या भागातली ग्रामीण भागातली अतिशय सक्षम आणि चांगल्या पद्धतीनं विद्यार्थी घडवणारी एक शाळा आहे. याचं नाव लौकिक पण फार छान आहे आणि आम्हाला इथं संधी दिली. आणि मला दुसरं एक सांगा वाटतं की याच्यातनं वक्तृत्व निबंध स्पर्धा काय वर्ष स्पर्धा हे ह्याला आपण एक बालपणी काही बालपणी आपण त्याला भाषण करणं निबंध लिहिणं हे प्रकार बालपणी असतात असं आपल्याला वाटतं ह्या वयामध्ये. पण खरं सांगायचं म्हणजे माझ्याकडे पण विद्यार्थी आहेत इंजिनियर होतात इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना पण हे कंपल्सरी झालं एस ए रायटिंग त्याला थोडं शब्द वेगळा आहे एस ए रायटिंग कम्युनिकेशन स्किल पोएट रायटिंग हे प्रकार ज्या कंपनीमध्ये पॅकेज 10 लाखाच्या पुढे आहे 10 लाख 20 लाख प्रतिवर्ष पॅकेज आहे अशा विद्यार्थ्यांना हे कंपल्सरी झालं आहे. हे एक राऊंड असतो एस ए रायटिंग हा एक राऊंड असतो हा एस ए रायटिंग राऊंड क्लिअर केल्याशिवाय विद्यार्थ्यांना 10-20 लाख पॅकेज पर्यंत पोहोचता येत नाही. म्हणजे हे तुम्ही बाल्यावस्थेपासूनच हे तुम्ही डेव्हलप करताय आणि तुम्हाला दिलेले टॉपिक हे थोडे वेगळे असतात तिथे टॉपिक थोडे वेगळे असतात एवढाच बदल असतो. आणि विद्यार्थ्यांनी चांगल्या उत्स्फूर्तीने सहभाग घेतला त्यांनी चांगल्या पद्धतीनं कविता सादर केल्या निबंध लिहिले भाषण पण केले आता मी ऐकले काय एक दोन आणि याबद्दल त्यांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे.
या ठिकाणी उपस्थित असलेले पालक काकासाहेब डोंगरे विनय अनिल सारंग यांनीही अतिशय पोटतिडकीनं या विषयाचं गांभीर्य उपस्थितांना सांगितलं.
रेडिओ तेरणा FM तसेच युनिसेफ सेंटर फॉर सोशल अँड बिहेवियर चेंज यांच्या वतीनं आपल्या जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये गेल्या 2 दिवसांमध्ये ज्या निबंध स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा आणि काव्यवाचन स्पर्धेचं आयोजन केलं होतं त्यानिमित्त आपण या ठिकाणी एकत्र जमलेलो आहोत. हा एक अतिशय चांगला असा उपक्रम आपल्या तेरणा FM माध्यमातून या ठिकाणी आपल्या समोर आलेला आहे. कारण आपण समाजामध्ये जरी पाहत असलो आपण आता सध्या म्हणतोय की आम्ही प्रगतीकडे वाटचाल करतोय आमची प्रगती होते जरी आमची प्रगती होत असली आमच्या देशाची प्रगती होत असली तरी आपण ज्या भागामध्ये राहतो ग्रामीण भागामध्ये राहतो त्या ग्रामीण भागामध्ये आपण जर पाहिलं तर ग्रामीण भागामध्ये अनेक अशा काही रूढी परंपरा आहेत की त्या आपल्या आजूबाजूला घडत असतात पण आपण त्या रूढी प्रथा परंपरेकडे पाहून न पाहिल्यासारखं करत असतो. त्यामधील एक मोठी प्रथा आहे ती म्हणजे बालविवाह. तर बालविवाह म्हणजे काय तर तुम्हाला माहीत आहे की मुलीचं योग्य लग्नाचं वय होण्या अगोदर किंवा मुलाचं लग्नाचं योग्य वय होण्या अगोदर त्यांचा विवाह केला जातो. मग त्यांचा जर विवाह योग्य वय होण्याच्या अगोदर केला तर ती जन्मणारी जी संतती आहे ती कशी होणार आहे निरोगी होणारच नाहीये. त्यांना परत त्यांच्या आयुष्यामध्ये त्यांचं वय वाढल्यानंतर प्रॉब्लेम होणार आहेत किंवा अशा बऱ्याचशा अडचणी येणार आहेत. आणि आपल्या आजूबाजूला हे जे बालविवाह होत आहेत हे आपण कुठंतरी एक म्हणजे सुजाण नागरिक म्हणून आपण हे बालविवाह रोखण्याचं काम केलं पाहिजे. त्यावेळी जरी तुम्ही डायरेक्ट समोर जरी नाही आलात तरी तुम्हाला पोलीस केंद्र आहे पोलीस स्टेशन आहे त्यानंतर तुम्हाला ग्रामपंचायतीचे काही अधिकारी आहेत किंवा आमच्यासारखे सर्वसामान्य नागरिक किंवा एक या भारताचे सुजाण नागरिक म्हणून आपण सुद्धा पुढे येऊया आणि होणारे बालविवाह थांबूया आणि निस्तच थांबूया नाही तरी तुम्ही सर्व लहान मुलांनी आणि मुलींनी शपथ घेतली पाहिजे की आम्ही बालविवाह होऊ देणार नाही आणि जरी कुठं अशी वेळ आली तरी ती थांबवण्याचा आम्ही 100% प्रयत्न करणार आहोत. जर हे केलं तरच या ठिकाणी तेरणा FM जो आयोजित केलेला कार्यक्रम आहे याचं सार्थक होईल. आणि एक पालक म्हणून माझी सुद्धा एक सुजाण नागरिक म्हणून किंवा एक पालक म्हणून सर्वांना विनंती असेल की मीही बालविवाह कुठे होऊ देणार नाही आणि होत असेल तर तो थांबवण्याचा प्रयत्न करेन. पुन्हा एकदा या अशा चांगल्या उपक्रमाचं मी एक पालक म्हणून हार्दिक असं या सर्वांचं अभिनंदन करतो आणि थांबतो.
आपल्या अध्यक्षीय भाषणात या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री सुभाषदादा कोळगे यांनी बालविवाहाच्या संदर्भातील कुप्रथांचा उल्लेख करून उपस्थित विद्यार्थ्यांना पहिले शिक्षण त्यानंतर रोजगार आणि मगच लग्न हा संदेश देखील दिला.
आपणाला बालविवाह हे आता काहीच नाही. पूर्वी असा एक काळ होता की बालविवाह करायचा म्हणजे पाळण्यालाच बाशिंग मारायचं त्या मुलाच्या आणि मुलीच्या. किंवा असे एक ही होते की मुलगी गरोदर राहिली की तिच्या पोटाला कुंकू लावायचं, मुलगा झाला तर त्याला द्यायचं आणि मुलगी झाली तर त्याला द्यायचं. अशा वाईट परंपरा होत्या त्या आता जवळजवळ 99% मोडीत निघाल्यात. आणि मला विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना असं सांगायचं आहे की आपण शुद्ध झाल्याशिवाय बालविवाहाला बळी पडू नका. आपण आपलं शिक्षण पूर्ण करा, शिका, मोठे व्हा आणि नंतर लग्न करा. लग्न तर करायचंच असतंय, मोठं व्हायचं आहे, आपल्याला चांगलं शुद्ध नागरिक बनायचं आहे, हे अगोदर झालं पाहिजे. नाहीतर अगोदर जर लग्न केलं कमी वयात तर त्याचा दुष्परिणाम त्यांनाच भोगावा लागतो. आई वडील काय लग्न लावून देऊन मोकळे होतात पण त्याचा परिणाम त्या पती पत्नीला भोगावा लागतो. म्हणून आता आपल्याला असं सांगायचं आहे की आपण शुद्ध विद्यार्थी आहात, मुली आहात, आपल्याला ज्या वेळेस आपलं शिक्षण पूर्ण होईल त्यावेळेसच लग्नाचा विचार करायचा. तोपर्यंत बालविवाहाच्या भानगडीत पडायचं नाही. आणि या आपल्या शाळेचे विद्यार्थी आपल्यावर संस्कार आहेत. मला अशी खात्री आहे की आमच्या शाळेमधून बालविवाह बिलकुलही होणार नाही. सगळे शुद्ध झाल्यावर, नागरिक झाल्यानंतरच होईल. आणि हे जयप्रकाश विद्यालय म्हणजे एक चांगले नावलौकिक विद्यालय आहे आणि या विद्यालयामध्ये बालविवाह बिलकुलही होणार नाही. 100% खात्रीने मी सांगतो. आणि एवढं बोलून माझं भाषण संपवितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.
बालविवाह या विषयावरील ज्या स्पर्धा घेण्यात आल्या त्यांचे विजेते असे आहेत: लहान गट वक्तृत्व स्पर्धा, प्रथम विजेती भारती महेश निंबाळकर 7B ब, द्वितीय क्रमांक पटकावला सुजाता रंगप्पा जाधव 7B ब या विद्यार्थिनीनं, तृतीय क्रमांक मिळाला श्रेयसी किशन सुरवसे 7B ब या वर्गातील विद्यार्थिनीनं.
नमस्कार, माझे नाव आरती महेश निंबाळकर, मी इयत्ता 7वी मध्ये शिकत आहे. माझा विषय आहे बालविवाह विषयी परिणाम. मित्रांनो, माझी एक तुम्हाला विनंती आहे, मुलगी शिकली पाहिजे. मुलगी शिकली तर तिची प्रगती होईल. मुलगी शिकणं हे तिचं कर्तव्य आहे. शिकली तर ती मोठमोठ्या पदावर जाऊ शकते, तसंच DYSP कलेक्टर, इंजिनियर होऊ शकते. मित्रांनो, तिच्या जर आई वडिलांनी तिला शिकू दिलं नाही तर तिचं जीवन उद्ध्वस्त होईल. ती जीवन उद्ध्वस्त फक्त तिचेच नव्हे तर मुलाचेही होते. मित्रांनो, एक विनंती, कळकळीची विनंती आहे की तुम्ही बालविवाह करणं हे रोखा. ज्योतिबा फुलेंनी खूप प्रयत्न केला.
बालविवाह म्हणजे नेमका काय? तर बालविवाह म्हणजे मुलीच्या 11व्या वर्षांपेक्षा कमी वयात व मुलाचे 21 वर्षाच्या कमी वयात जे लग्न केले जाते ते बालविवाह असते. या बालविवाहामुळे बालकांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. याच कारणांमुळे मुलीही त्यांच्या इच्छा व्यक्त करू शकत नव्हत्या. आणि आजच्या काळात आपण बघतो की मुली खूप मोठ्या मोठ्या पदावर पोहोचू शकतात. जर त्यांच्या आई वडिलांनी असाच विचार केला असता की मुलींनी फक्त चूल आणि मूल हेच काम बघायचं, असं जर त्यांनी म्हणलं, आज आपल्या देशाचे किंवा जिल्ह्याचे कलेक्टर, IPS, पोलीस असं कोणीच महिला होऊ शकल्या नसत्या. हे त्यांच्या आई वडिलांनी धैर्य दाखवलं म्हणून त्या बनू शकल्या आणि त्यांनी ही जीत पकडली म्हणून त्यांनी होऊ शकल्या. जुन्या काळात हे आपण पाहिलं आहे, बालविवाह ही रूढी परंपरा होती. ही मोडण्यासाठी ज्योतिराव फुले यांनी खूप प्रयत्न केला.
आता मोठा गट जो होता त्याच्यामध्ये 9वी ते 10वी वक्तृत्व स्पर्धेतील प्रथम विजेती होती साक्षी वैजनाथ तोडकरी 10वी ब, द्वितीय क्रमांक पटकावला अंकिता चंद्रकांत जाधव 10वी ब या विद्यार्थिनीनं आणि तृतीय क्रमांक होता प्रगती शेषराव चव्हाण दहावी ब या विद्यार्थिनीचा.
नए है पंख अभी मुझे आसमान में उड़ने दो, नए है पंख अभी मुझे आसमान में उड़ने दो, पंख अभी मुझे आसमान में उड़ने दो. विवाह किसे कहते हैं माँ मेरा बाल विवाह मत होने दो, विवाह किसे कहते हैं माँ मेरा बाल विवाह मत होने दो. मी चव्हाण प्रणती शेषराव इयत्ता दहावी या वर्गात शिकत असून मी आज आपणा समोर बाल विवाहाचे दुष्परिणाम या विषयावर माझे मनोगत व्यक्त करणार आहे. बाल विवाह म्हणजे काय, बाल विवाह म्हणजे नेमकं असतं तरी काय आणि बाल विवाह करायचा तरी का. बाल विवाह म्हणजे ज्या मुलाचा विवाह 21 वर्षाच्या आत व ज्या मुलीचा विवाह 18 वर्षाच्या आत झालेला आहे अशा विवाहाला बाल विवाह असे म्हणतात. या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला ग्रासलेली एक अनिष्ट प्रथा आहे. या देशालाच नव्हे तर संपूर्ण विश्वाला ग्रासलेली ही एक अनिष्ट प्रथा आहे. आजकाल तर सर्व लोक बाल विवाह हा एकच पाडा घातात. काय हा बाल विवाह सर्वांच्या तोंडात एकच बाल विवाह बाल विवाह बाल विवाह. मला तरी समजत नाही काय यांना एवढी घाई झाली मुलींना पाठवायची. कधी ना कधी जाणारच आहे ना ती, मग एवढी घाई कशासाठी. आई पाहिजे बायको पाहिजे मग मुलगी का नको, आई पाहिजे बायको पाहिजे मग मुलगी का नको. एखाद्या आई वडिलांतर वाटते की मुलगी हा त्यांच्या जीवनाचा भार आहे. पण लक्षात घ्या माय बाप हो, मुलगी ही जीवनाचा भार नसून मुलगी ही जीवनाचा आधार आहे. मुलगी ही जीवनाचा भार नसून मुलगी ही जीवनाचा आधार आहे.
सर्वप्रथम सर्वांना माझा नमस्कार. मी जयप्रकाश माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी जाधव अंकिता चंद्रकांत. मी दहावी या वर्गात शिकते तरी मी आज तुमच्या सर्वांसमोर बालविवाह बालविवाह म्हणजे काय हो, बालविवाह म्हणजे काय याचं उत्तर कोणाजवळच नसणार आणि सांगायची गरज सुद्धा नाही. बालविवाह म्हणजे काय येतो गली गली का बच्चा भी जाणताय बालविवाह म्हणजे काय. बालविवाह म्हणजे 18 मुलीचे 18 वर्ष मुलाचे 21 वर्ष या वयाच्या आत केला जाणारा विवाह म्हणजे बालविवाह. मला तुम्हाला सर्वांना सांगायचे एकीकडे म्हणतात आमचा भारत देश स्वतंत्र झाला आहे, आमचा भारत देश स्वतंत्र झाला आहे आणि जगामध्ये 4 नंबर टॉप मध्ये आणि विकसनशील या मार्गावर आहे. मग मला सांगा काय बालविवाह करतात, का बालविवाह करतात. आपला भारत देश 15 ऑगस्ट 1947 रोजी स्वतंत्र झाला आहे. त्या दिवसापासून प्रत्येक भारतीय नागरिकाला स्वतंत्र राहण्याचा स्वतंत्र जीवन जगण्याचा अधिकार आहे आणि आता या जगामध्ये जगणारे प्रत्येक विद्यार्थी हे आपल्या देशाचे आधारस्तंभ आहेत. त्यासाठी मी म्हणेन की बालविवाह करायचा नाही आणि बालविवाह करायचा नाही. कारण या समाजामधील रूढी परंपरा अन्याय अत्याचार या सर्वांवर आपल्याला मात करायची असेल तर ते फक्त एकच आहे ते म्हणजे शिक्षण. या शिक्षणाशिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही म्हणून मी सांगेन की शिकलंच पाहिजे आणि शिकलंच पाहिजे.
मैं तोड़करी साक्षी वैजनाथ 10वीं कक्षा में पढ़ती हूँ. मैं जयप्रकाश विद्यालय की विद्यार्थिनी हूँ. आज मैं आपके सामने बाल विवाह के दुष्प्रभाव इसके बारे में कुछ बोलने वाली हूँ. ये आप सुने या विनती करती हूँ. बाल विवाह इसका मतलब है लड़की की 18 या वह लड़के की 21 वर्ष. इसके पहले जो शादी की जाती है उसे बाल विवाह कहा जाता है. बाल विवाह है हमारे समाज की एक प्रथा ही बन गई है. क्या है ये बाल विवाह, बाल विवाह, बाल विवाह क्यों करते हो ये बाल विवाह. आप सभी जानते हैं बाल विवाह के एक ही फायदा नहीं है लेकिन आप ये मानने को कहाँ तैयार है, कहाँ तैयार है बाल विवाह. लेकिन मुझे एक बात बताइए, क्या आपकी घर की लड़की नहीं है उसका बाल विवाह करना क्या सही बात है. नहीं ना, आप उसके बारे में सोचते ही कहाँ हो. आज बाल विवाह आप जरूर करेंगे लेकिन उससे उसकी सेहत पर कितना बुरा प्रभाव पड़ेगा ये सोचा है. उसका होने वाला बच्चा कितना कमजोर पैदा होगा जब उसकी खेलने कूदने की उम्र होती है. उसकी जब खेलने कूदने की उम्र होती है तभी उसे उसके बच्चे को खेलते हुआ देखना पड़ता है. यह कहाँ की समझदारी है. आप कभी तो सोचा करो. आज बाप माँ बाप आप यह सोचते हैं कि दहेज देना पड़ेगा. आज आप सोचते हैं दहेज देना पड़ेगा इसी कारण आप लड़की की शादी तय किए जाते हैं. आप जानते हैं आप जो उसे पढ़ाएंगे लिखाएंगे तो उसका दहेज कहाँ से देंगे. पर मेरी मानो आप उसे पढ़ाएंगे लिखाएंगे तो क्या जरूरत है दहेज देने की. दहेज देने की आएगी ही क्यों. दहेज देना नहीं पड़ेगा. वह खुद ब खुद कहेगी आज मेरा पढ़ाई करना बहुत हुआ आज मुझे शादी करनी है. यह सब सोचने का मौका कहाँ देते हो आप. आज इतनी सारी लड़कियां हैं। राजस्थान की बात आपको सभी ने सुनी ही होगी। राजस्थान में अक्षय तृतीया के पिंपल पूर्णिमा को इस बाल विवाह के शिकार कितनी सारी बच्चियां होती है। लेकिन क्या पढ़ी है आपको? आपको बाल विवाह बाल विवाह बाल विवाह करना है। बाल विवाह को समाज ने झंझोड़ कर रख दिया है। आप मानने के लिए कहां तैयार हो? आप मानो यह गलत बात है। आपको कहां मानना है, इसका कहां सोचना है? आपको ऐसा लगता है बेटी मेरा बोझ है, उसे कब विदा करूंगा, यह सोचते हैं आप। आज भी लड़कियों को पढ़ाना लिखाना गलत समझते हो, क्योंकि आप पढ़ाना लिखाना क्या जरूरी है लड़की का? लड़की को तो घर ही संभालना है ना। यह कहाँ की समझदारी है, कहाँ की समझदारी है? आपके पास इसका सवाल है नहीं है, इसका सवाल पूछने का अधिकार भी नहीं है, इसका उत्तर भी नहीं है, आपको देना ही नहीं है उत्तर। आप सभी जानते हैं पहले के समय में लड़कियों को पालने में ही शादी तय की जाती थी। कर्ज उठाना, बेटों के पढ़ाई के लिए खर्च करना और लड़की के विदाई कर देना, यही तो है असली उत्तर। आपको पता है लड़की जहाँ पैदा होती है वह घर स्वर्ग बनता है, खुशियों से भर देने वाला होता है। घर घर को स्वर्ग बनाने वाली लड़कियां होती है, घर को लक्ष्मी बनाने वाली लड़कियां ही है। लेकिन आपको ये नहीं सोचना, आपको बाल विवाह करना है। मेरी आपसे विनती है ये बाल विवाह मत करो, उसे पढ़ाओ लिखाओ, जो चाहिए वो दो। आप ऐसा कर रहे हैं इसी कारण हमारे देश की आबादी बढ़ रही है। आबादी तो बढ़ रही है, वो कमजोर होने हो रही है इसी।
आता या कार्यक्रमात ज्या निबंध स्पर्धा झाल्या त्यातील विजेते बघूयात। प्रथम विजेती होती शिवकन्या श्याम तीर्थकर 8वी क, द्वितीय क्रमांक होता जस्मिन यासिन शेख 7वी ब आणि तृतीय क्रमांक होता स्नेहा गणपती राजगुरु 8वी क। आता निबंध स्पर्धेतील मोठा गट बघूयात। प्रथम क्रमांक होता पृथ्वी गणपती वाघमारे 10वी ब, द्वितीय क्रमांक होता प्राजक्ता बळी लोखंडे 10वी ब, तृतीय क्रमांक होता स्वाती बालाजी दरेकर 10वी ब। आता काव्य स्पर्धेतील विजेते बघूयात। सायली अनिल कानवले हिचा प्रथम क्रमांकाला 7वी ब वर्गातील विद्यार्थिनी होती, द्वितीय क्रमांक होता प्रणाली फुलचंद घोडके 9वी ब आणि तृतीय क्रमांक होता प्रगती शंकर वैद्य 7वी ब। तर या सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थिनींनी बाजी मारली। ही स्पर्धा आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रायजांदे सर, सारंग सर, चव्हाण सर, कांबळे सर, घोळवे सर यांनी सहकार्य केलं। या कार्यक्रमाचं सूत्रसंचलन केलं सचिन कांबळे सरांनी आणि आभार प्रदर्शन केलं विकास बाबूराव क्षीरसागर सर यांनी। एकंदरीत ग्रामीण भागात बाल विवाह आणि त्याच्या संबंधित ज्या कुप्रथा असतील आणि त्याचे परिणाम आहेत या विषयांवरील सखोल माहिती विद्यार्थी आणि पालकांना देण्यामध्ये रेडिओ तिरणानं या माध्यमातून जाणीव जागृती करण्याचा प्रयत्न केला।